आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान। 23 नोव्हेंबरला मतमोजणी। जम्मू काश्मीरमध्ये उद्या नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी। महाराष्ट्रातल्या आणखी 6 जातींना केंद्राच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीत समाविष्ट करण्याची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची शिफारस। आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या सोनम मस्करनं पटकावलं रौप्यपदक। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला। त्यानुसार निवडणूक अधिसूचना येत्या 22 तारखेला जारी होईल। 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील। अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरला होईल तर 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील। 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल। राज्यात विधानसभेसाठी एकूण 1,186 मतदान केंद्र असतील। प्रत्येक मतदान केंद्रावर सुमारे 900 ते 1,000 मतदार असतील। त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी, शौचालय, दिशादर्शक फलक, रॅम्प किंवा व्हीलचेअर, मदत केंद्र, पुरेसा प्रकाश आणि मंडप व्यवस्था ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत। मुंबई, ठाणे आणि पुण्यातल्या काही मतदारसंघांमध्ये 45% कमी मतदानाची नोंद होते। या भागात मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे। झारखंड विधानसभेची तसंच 15 राज्यातल्या 2 लोकसभा आणि 48 विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूकही केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जाहीर केली। झारखंडमध्ये 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यात 81 मतदारसंघात मतदान होईल आणि महाराष्ट्रासोबत 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल। वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात तसंच राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे। नांदेड लोकसभा आणि उत्तराखंडमधल्या केदारनाथ विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळापत्रकानुसार निवडणूक होईल। इतर ठिकाणी 13 नोव्हेंबरला मतदान होईल। महाराष्ट्रात नजीकच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यावर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे कुठलाही हिंसाचार होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना पोलिसांना दिल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले। निवडणूक काळात कुठलाही हिंसाचार, गैरप्रकार, पैशांची अवैध वाहतूक होणार नाही याकडे लक्ष ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचं ते म्हणाले। हरियाणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या बॅटरीच्या पातळीमध्ये अनियमितता झाल्याच्या 20 तक्रारी काँग्रेस उमेदवारांकडून आल्या आहेत। मात्र मतदान यंत्राची तपासणी विविध पातळ्यांवर उमेदवारी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केली जाते, त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा फेरफार शक्य नाही असं राजीव कुमार यांनी सांगितलं। निवडणूक निकालाबाबत मतदानोत्तर अंदाज जाहीर करताना प्रसारमाध्यमंही मोठ्या प्रमाणात वस्तुस्थितीची मोडतोड केल्याची उदाहरणं त्यांनी दिली। याबाबत माध्यमांनी आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले। जम्मू काश्मीरमध्ये उद्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी शेरे काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे। ओमर अब्दुल्ला हे उद्या सकाळी 11:30 मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। तसंच त्यांच्या मंत्रिमंडळातल्या इतर मंत्र्यांनाही नायब राज्यपाल मनोहर सिन्हा शपथ देणार आहेत। श्रोते हो, विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणारा रणांगण विधानसभेचे हा कार्यक्रम गुरुवार 17 ऑक्टोबरपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे। दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल। भारत आणि कोलंबियानं आज नवी दिल्लीत दृकश्राव्य क्षेत्रातल्या सहनिर्मिती करारावर स्वाक्षरी केली। भारताकडून माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी या करारावर स्वाक्षरी केली। या करारामुळे भारत आणि कोलंबियातल्या चित्रपट निर्मात्यांच्या सहकार्याला चालना मिळेल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कलाकृतीमुळे दोन्ही देशांचे सांस्कृतिक संबंध आणखी दृढ होतील। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं राज्यातल्या आणखी 6 जाती केंद्राच्या इतर मागासवर्गीय सूचीत सामील करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे। कुलवंतवाणी, कुणबीवाणी, कराडी, कानोडी किंवा कनाडी, नेवेवाणी, सलमानी तसंच निषाद, मल्ला, मल्लाह किंवा नाविक या सहा जातींचा समावेश केंद्राच्या सूचित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं आयोगाकडे पाठवला होता. त्यावर गेल्या वर्षी 17 ऑक्टोबरला तसंच यावर्षी 26 जूनला मुंबईत आयोगानं जनसुनावणी घेतली. त्यात सर्व कागदपत्र योग्य आढळल्यानं केंद्र सरकारला ही शिफारस केली असल्याचं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या सोनम मस्कर हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज रौप्यपदक जिंकलं. 22 वर्षाच्या सोनमने 252.9 गुण मिळवले. या स्पर्धेत चीनच्या युतिंग हुआननं सुवर्ण तर फ्रान्सच्या ओसियन मुलरनं कांस्यपदक पटकावलं. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी प्रकारात भारताच्या लक्ष्य सेनला चीनच्या लू गुआंग झू विरुद्ध पराभव पत्करावा लागला. तर महिला दुहेरी प्रकारात ऋतुपर्णा आणि श्वेतपर्णा पांडा या जोडीचाही चांग चिंग हुई आणि यांग चिंग तून या चिनी तैपेई जोडीनी 18-21, 22-24 असा सरळ गेममध्ये पराभव केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत 27 आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याच्या जिल्हा आवृत्तीचा प्रारंभ केला. प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेला 3 वर्ष पूर्ण झाली असून पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी हे अतिशय उपयुक्त साधन ठरलं आहे असं ते यावेळी म्हणाले. येत्या 18 महिन्यात जिल्हा बृहत आराखड्याचा विस्तार 750 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये केला जाईल असं गोयल यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज अल्जेरियाच्या अल्जियर्समधल्या सिदी अब्देलाह विज्ञान आणि तंत्रज्ञान पोले विद्यापीठानं राज्यशास्त्र या विषयात मानद डॉक्टरेट बहाल केली. अल्जेरियाचे उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन मंत्र्यांनी राष्ट्रपतींना ही पदवी प्रदान केली. गुजरातमधल्या लोथल इथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाची निर्मिती झाल्यामुळे संस्कृती आणि पर्यटनाला चालना मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात प्रधानमंत्र्यांनी पर्यटन क्षेत्रातल्या व्यावसायिकांना नवीन संधी शोधण्याचं तसंच कल्पना सुचवण्याचं आवाहनही केलं. भारतातले उद्योग आणि गुंतवणूक वाढीला चालना देण्यात अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. या मंचाच्या सदस्यांनी अध्यक्ष जॉन टी चेंबर यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्लीत अर्थमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. या भेटीत सीतारामन यांनी भारताचा वेगवान आर्थिक विकास, युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका तसंच विमा, गृहनिर्माण, नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रात गुंतवणुकीच्या वाढत्या संधीबाबत माहिती दिली. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इस्लामाबादला पोहोचले. पाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार असून उद्या होणाऱ्या या परिषदेला जयशंकर उपस्थित राहतील. या परिषदेत संघटनेच्या व्यापारविषयक आणि आर्थिक धोरणांवर चर्चा होईल. नानाविध संकल्पनांनी शिक्षण क्षेत्राला नवे आयाम प्राप्त करून देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ अशोक प्रधान यांचं आज कल्याणमध्ये वार्धक्यानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. येत्या 3-4 तासात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यात मतदान. 23 नोव्हेंबरला मतमोजणी. जम्मू काश्मीरमध्ये उद्या नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी. महाराष्ट्रातल्या आणखी 6 जातींना केंद्राच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीत समाविष्ट करण्याची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची शिफारस. आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या सोनम मस्करनं पटकावलं रौप्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.